नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं स्नेहा नायक तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. देश बायला, शेतकार, युवा, गरीब आनी मध्यमवर्गीय लोकांचे भागीदारीन वेगान विकसित राष्ट्र जावपाकडेन पावलां मारीत आसा अशें मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी उक्तायलां. प्रधानमंत्री मोदी आयज ओडिशांत भुवनेश्वरांतल्या जनता मैदानाचेर जनसभेक संबोधीत करतना उलयताले. सरकाराच्या तिसऱ्या कार्यकाळाक 100 दीस पुराय जाल्यात आनी हे मजगती कित्येक येवजण्यांची सुरवात जाल्ल्याचे तांणी म्हळें. सरकारान पयल्या 100 दिसा मजगती घर नाशिल्ल्या लोकांक 3 कोटी पक्की घरां, 25,000 गांवांनी पक्के रस्ते, वैजकी महाविद्यालयांनी 75,000 अतिरिक्त सुवाती, सरकारी कर्मचाऱ्यांक नवी पेन्शन येवजण, खासगी मळार तरणाट्यां खातीर पयली नोकरी तशेंच पयले वेतन सारख्या कार्यांक मंजुरी दिल्ल्याचे प्रधानमंत्र्यांनी सांगले. देशाच्या लोकांनी विकसित राष्ट्राच्या वाटेर अडथळे हाडपी तशेंच घृणा आनी हिंसेत विश्वास दवरपी ताकती पासून पयसूच रावचे असो उलो प्रधानमंत्र्यांनी मारलो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज नवी दिल्लीच्या भारत मंडपमात 8व्या भारत उदका सप्तकाचे उक्तावण केले. ह्या संदर्भात उलयतना तांणी सांगले, आझादी का अमृत महोत्सवाच्या वेळार एक उदकाची अमृत तळी तयार जाली आनी जायती उदका स्त्रोतां परतून जिवी जाली. पूर्विल्ल्या भारतीय शास्त्रात हजारांनी वर्सां आदी उदक संवर्धनाचो उल्लेख आयिल्ल्याचे राष्ट्रपती मुर्मू हांणी सांगले. 4 दिसांच्या ह्या कार्यावळीत 40 देशांतल्या 200 विदेशी प्रतिनिधी सयत सुमार 4,000 प्रतिनिधी वांटो घेतले आनी प्रदर्शना वेळार 100 वयर प्रदर्शक आनी स्टार्टअप उदका मळार आपल्यो कल्पना मांडटले. आम आदमी पार्टीच्यो ज्येष्ठ फुडारी आतिशी दिल्लीची नवी मुखेलमंत्री जातली अशी घोषणा आयज आम आदमी पार्टीन केल्या. आयज नवी दिल्लीत पक्षाच्या फुडाऱ्यांच्या बसके वेळार हो निर्णय घेतला. विधानसभा वेंचणुके मेरेन आतिशी मुखेलमंत्री म्हणून आसतली असो एकमतान निर्णय घेतला अशें दिल्लीचे मंत्री गोपाळ राय हांणी बसके उपरांत प्रसार माध्यमांकडेन उलयतना सांगले. दिल्लीची विधानसभा वेंचणूक ऑक्टोबर नोव्हेंबर म्हयन्यात जावची अशें आम आदमी पार्टीचे म्हणणे आसा. राय हांणी आम आदमी पार्टीक सोपोवपाचे भाजपाचे हे कारस्थान आशिल्ल्याचो आरोप केला. प्रसार माध्यमांकडेन उलयतना दिल्लीची नवी मुखेलमंत्री आतिशी हांणी पार्टी मुखेल्यांचे उपकार मानले. आपूण आपली खर मेहनत अशीच मुखार व्हरतली अशें तिणें सांगले. तशेंच दिल्लीच्या लोकां खातीर सुरू आशिल्ल्यो येवजण्यो मुखार अश्योच सुरू उरतल्यो अशें आतिशी हांणी सांगले. मजगती दिल्लीचे मुखेलमंत्री अरविंद केजरीवाल हांणी मुखेलमंत्री पदावेल्यान राजिनामो दिलो. दिल्लीचे लेफ्टनंट राज्यपाल व्ही के सक्सेना हांचे कडेन तांणी आपलो राजिनामो सुपूर्द केलो. केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीरातल्या 7 जिल्ह्यांखातीरच्या 24 विधानसभा सुवातींखातीर पयल्या पावंड्यावले मतदान फाल्यां जातले. फाटल्या 10 वर्सात पयलेच फावट विधानसभेच्या पयल्या पावंड्यार मतदान जातले. 24 विधानसभा मतदारसंघांखातीर 23 लाख मतदार 219 उमेदवारांचो फुडार थारायतले. हातूंत 90 अपक्ष उमेदवारांचोय आसपाव आसा. 24 विधानसभा मतदारसंघातल्या जम्मू वाठारात 3 जिल्ह्यांनी 8 विधानसभा सुवातींखातीर जाल्यार काश्मीर देगणातल्या 4 जिल्ह्यांनी 16 विधानसभा सुवातींखातीर मतदान जातले. चडात चड मतदारांक मताधिकार वापरूंक मेळचो हे खातीर जम्मू काश्मीर पुलिसांनी मतदाना वेळार कडक सुरक्षा वेवस्था केल्या. वेवस्थेत केंद्रीय सशक्त अर्धसैनिक दळ, जम्मू काश्मीर सशस्त्र पुलीस दळ आनी जम्मू काश्मीर पुलिशेचो आसपाव आसा. भाजपाचो राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा हांणी आयज नवी दिल्लीतल्या पक्षाच्या मुखेल कार्यालयांत सेवा पखवाडा खाला रक्तदान शिबिराचे उक्तावण केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या वाढदिसा निमतान नड्डा हांणी मोदींच्या जिविताचेर आधारिल्ल्या प्रदर्शनाचे उक्तावण केले. ह्या निमतान उलयतना नड्डा हांणी म्हळें, प्रधानमंत्री मोदी सदांच गरीब, वंचीत, दलित, तरणाटे आनी शेतकार हांचे खातीर वावर करता आनी तांचे जिवीत सुदारपाचे यत्न ते करतात. दिव्यांग व्यक्तींखातीर सिनेमा चड समावेशक आनी सुलभ करपाचे दिकेन म्हायती आनी प्रसारण मंत्रालयान म्हत्वाचे पावल उभारला. मार्गदर्शक तत्वाप्रमाण आता सिनेमाघरांनी दाखोवपी सिनेमात आयकुपाक आनी नदरेक आडखळ आशिल्ल्या दोगांखातीर उपशीर्षकां आनी सुलभताय खाशेलपणां आसपावंक जाय. हाका सोपे करपा खातीर ई सिनेमा प्रामाणीकरण मोड्यूल सुरू केला. जे अर्जदारांक मार्गदर्शक तत्वान सांगिल्ले प्रमाण गरजेच्या सुलभताय खाशेलपणासयत आपले चित्रपट सादर करपाक मेळटात. इतल्यान राष्ट्रीय खबरो हांगा सोंपतां.